फार वर्षापूर्वी देवाने आपली दृष्टी जगातील लोकांकडे लावली. त्याला अतिशय दुःख झाले की सर्व पुरुष, बायका व लेकरे दुष्ट होती. त्याने पाहिले की तो त्यांना नकोसा होता. त्याला माहीत होते की त्यांचे विचार भयाने बंदिस्त होते, पापामुळे ते पीडित होते. सर्व लोक बऱ्याच गोष्टींनी भयभीत होते. ज्या मार्गाने लोक जीवन जगत होते त्यामुळे देव दुखित होता. जेव्हा आम्ही वाईट गोष्ट करीतो तेव्हा देखील तो दुःखी होतो. दुःखी का होतो? देवाला माहीत आहे की सैतानाने आम्हाला बांधून ठेवले आहे व तो आम्हाला सोडू इच्छित नाही. सैतान आम्हाला देवापासून दूर नेतो. देवाने विचार केला, मला या लोकांना सैतानाच्या कब्जेतून सोडून आपल्याकडे आणावेसे वाटते. मी माझ्या मुलाला हे करण्यासाठी पाठवीन. तो माझ्या बरोबरीच आहे. त्याचे नाव येशू आहे. येशूने देवाबरोबर स्वर्गात असलेली आपली जागा सोडली आणि तो ह्या जगात आला. तो लोकांमध्ये चालला. तो खराखुरा मनुष्य होता. तो देवही होता. एके दिवशी येशू झाडावर लटकलेला असा मेला. आमच्या पापांचा मोबदला देण्यासाठी तो स्वेच्छेने मेला. परंतु मरण त्याला ठेवू शकले नाही. येशू कबरेतून पुन्हा उठला. हे करण्याद्वारे येशूने सैतानाची शक्ती मोडून टाकली. त्याने भूतांचीही शक्ती तोडून टाकली. तो हे कसे करू शकला? येशू हा सामर्थ्य आहे. तो सैतानापेक्षा सामर्थ्य आहे. येशू आम्हा सैतानाच्या शक्तीपासून वाचवू शकतो. तो सर्व भूतांपेक्षा सामर्थ्य आहे. येशूने एका मनुष्यातून भूत कशी काढली त्याविषयी ऐका. एके दिवशी एक मनुष्य येशूकडे धावत आला. हा मनुष्य ओरडत होता व स्वतःला इजा करून घेत होता. भूत त्यावर नियंत्रण करीत होती. ही भूत त्याचा नाश करू इच्छित होती. येशू त्यांना भीत नव्हता. तो त्या मनुष्याजवळ आला आणि म्हणाला, भूत निघून जा, या माणसाला मोकळा सोडा. येशू ह्या प्रकारे त्यांशी बोलत असे. त्याला केवळ एवढेच करावे लागे. ताबडतोब ती भूत त्या माणसातून निघून पळून गेली. जेव्हा येशू आला भूतांना जावे लागे. मग हा मनुष्य जो मोकळा झाला होता येशूकडे आला व म्हणाला, येशू मी तुझे उपकार मानतो. आता मी एक नवीन व्यक्ती झालो आहे. तू भूतांना काढून टाकले आहेस. आता मी केवळ तुझ्या मागे जाऊ इच्छितो. तू जे काही इच्छितोस तेच मी करायस तयार आहे. येशू जो सामर्थी आहे तो आपल्याला व मला वाचवायस आला. जर तुम्ही येशूशी बोलला व त्याला आपला स्वामी होण्यास आता सांगितले तर तो आपणास मुक्त करील. तो आपल्या मनातील दुष्टपणा काढून टाकील. तो सामर्थी आहे. येशू बरोबर असताना आपणास सैतानास स्वभोवताच घाबरण्याचे कारण नाही. कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. चला आपण येशूकडे वळूया व त्याच्या मागे जाऊया. त्याच्या शब्दांना आम्ही मानले पाहिजे व त्यावर भरोसा ठेवला पाहिजे.